આપણી શ્રોતા સેવા કાર્યક્રમ સચ્ચો સરી તેમીવા સ્વાગત હૈયો પાકું આશા હૈયો કે ઇત કાર્યક્રમ તેમીકુન આત્મિક લાભ પુટ્ટાલ સચ્ચો શાંતિ ઓંડે જિંદગી તલાઈ સચ્ચો સરી પુટ્ટાલ તે ઇદેના પહેલે કિયા માટ પરમેશ્વર તા સંદેશ તુન કેંચ કામ વળટ અમટ ઉંદી મધુર પાટા કેંચ કામ શ્રોતા સેવા કાર્યક્રમ સચ્ચો સરીતે મેં સ્વાગત હૈ માકું આશા હૈ કે કાર્યક્રમ તુન કેંજાના જરિયતે બિકુન સબ તુન ફાયદા પુટ્ટીતા હોય યદિ ઇત કાર્યક્રમ તુન કેંજાના બાતે મ્યો મન તે ભાંગ સવાલ પેદા આઈતા હોય તે ઇમટ માકુન બેહિચક ચિઠ્ઠી લિખી સી રોકેટ અમટ મેવા સવાલ તા જવાબ સિયાના કોશિશ જરૂર કી કમ ઇમટ પૂરો મન તલ પ્રભુ ઈશુન પર રો વિશ્વાસ કી કીર્તે બોલ મી કુન જરૂર આશીષ યાનુલ તે વળટ અમાટ અપનો નેટાયત બાઇબલ અધ્યયનતા નયો કાર્યક્રમ તું સુરુ ક્યાના મુન્ને પરમેશ્વર દાઉન સે વિનતી કી કમ પરમેશ્વર દાઉની અમર સબ ઉંદીવાર ફિર ઈસુ મસીહ ના નામ તે ની કરું વાય તોડમ ઉંડે ની કુન સબ માંદિંગ લાઈ ધન્યવાદ સ્યા તોલમ કી ઇમા મા કુન અબે તક ચંગો ભલોરતી એ પરમેશ્વર દાઉની બાઇબલ અધ્યયન ક્યાલે માવે સમય તે સહાયતાની મદદ કીમ પ્રભુની યેળ કેંજન વાલેડ સેલક ભાઈડ નડ્ઢુમ બોલે બેમાર હોય તે હોડુ નીમા પૂરો રીતિ તાલ ચંગો કીમ બાળકી નીલાઈ બાંગી ભી કામ કઠિન હૈલે પ્રેશોતા સાયાના ટેમ તે યાકુબતા જરિયાતે અપનો મર્કનું આશીર્વાદ સ્યાના અંડે વોળા બારે તે ભવિષ્તાંગ સચ્ચો માંદીનું બતે ક્યાના યાકુબ તાંગ આખરી વચન अंडे वो ना साया ना पिज्जा ता पाटते अमर परमेश्वर तोल सेवक याकूब तुन सायन वाले टेम ते हुड़ती मत्तोड़ाम उनचास पाटते अमर वो ना साया ना भारे ते पढ़े माइकम मगर इदे न मुन्ने वो लपनो मर्क नु आशीष या तो लई उंडे वोड़ून वोड़ा भविष्यता बारे ते होशियार क्या तो लई याकूब अपनो सब मर्क नु आत्मा तल वोड़ा काबिल आयना अनुसार आशीर्वाद क्या तो लई उंडे अपनो विश्वासता गवाही सीता के अपनो पुरखा लोड़ा करुम हंजिकोन मिले मासी हंतो लई याने की बेगा वो नो दादल अब्राहम दाऊ इसाक उंडे दाड़ी रिपकाल आंद प्रिय किंजन वालेड सेलक भाईडिट याकूब ता सायन टेम उंडे आशीर्वाद उंडे भविष्यते वायन वाले सच्चो मानदें फिर याकूब अपनो मरकनु यहून इंजिकुन केतुल के उंदी जगह आसीहंट अन्ना मिकुन बते की का की आखरी ता दिनाते मी परो बड़ंग बड़ंग बिते मायल ये याकूब तोड़ मरकनीट उंदी जगह आसीकुन केंजट अपनो दाऊ इस्राएल ता खाक कौक लक्कीम्ट प्रेशोता इगा मासामनो उंदी खास मांदियान आखरी दिना मतलब की वायन वाले दिन प्रिय दोस्ता लोड़ित इस्राएल तलाई जो इद मांदीता मतलब आंद अदेना मतलब ताल अलग आंद इद मंडलीता लाई है माकुन इद फरक तुन ध्यान ते इराना जरूरी है इगा वोल इस्राएल तांग वायन वाले दिना न बारे ते बते किसी रहे मातो लाई यानी कि इस्राएल तोड़ मार्क ना जरिया ते आत पड़ा जाती ता पीढ़ी मुन्ने बड़े मायन वाले है अदेना भविष्य बड़ंग आयल इपी लई सोंग मादिंग पूरो आता है मगर थोड़ो सो मादिंग पूरो आयना बाड़ी है यूं याकूब सबसे मुन्ने अपनो पड़ो मर्री रूबेन ताल मादी शुरू क्या तो लई प्रिय केंजन वाले सेलक भाई नेट ये रूबेन इम्मा नावोल पड़ोल नाकुन हिम्मत सियान वाले उन्हें नावोल पहलू फल आंधी मान सम्मान ता उचित हिस्सा उन्हें शक्ति ता भी उचित हिस्सा इम्मई आंधी इम्मा तो येत लेका उबले मायन वाले आंधी इद्दे कारण ते दूसरो ताल वाको हलाई की बाड़ी की इम्मा अपनो दावना घटियत परो धरी थी आप ही इम्मा अदेन भ्रष्ट की थी बोलना वा बिछोना ता परो तरसी हत्तुल याकूब रूबेन ता बारे ते बते क्या तोल है कि बोल येत लेका उन्दी जगा मनन वाले हलायोल उन रोपा धीरज है ले इद नतीजा पुट्टा न कारण ते वोलुचित हल मन्नल परमेश्वर मानवालोड़ा परिवार तंग पापोता लेखा इरित होलाई आपी अमट अदेन ठीक ठीक हुड़सी सके माय काम इदन लाई फिलिपी नालुंग पाटता आठ वचन ते माकुन बत की तोड़ाई की बाकी इत आंध भाईडिट की बसों मांदी सच्चों या इज्जत लायोक या उचित आंदुं बसों मांदी शुद्ध या सुंदर या प्यारों आंदुं बद भी भलाईता या तारीफता मांदी आई इतंग मांदी परो विचार की सोड़े मंट ना खाकनल बड़ंग बड़ंग करी तीट अनि मंजूर की तीट अनि केस तीट अनि हुड़ तीट इद्दे नमूना ये ची इहुन क्या ना आदत इर्रट अनि शक्ति तोल परमेश्वर मिसंग मदानुल मुन्ने रण मार्क नु बोल उन्दी संग ने ही आशीष स्यातो लई येड लिया नोड़ मर्रेड मत्तोड़ प्रिशोता सिमोन उन्डे लेवी तो भैड भैड आंदुर उड़ा तलवार लड़ाई कैन वाले हथियार आंदुं ये नावा जीविती उंडे बुरो संगति ते मनी अरमा ये नावा महिमा वोड़ा मंडली ते मनी मिले महिमा बड़े की वोड़ गुस्सा ते मान वालोड़ुन नास की तोड़ उंडे अपनो इच्छात परो ताक सिकुन ढोड़क ना पूछ तुन नडतोड हयोड धिक्कार वोळा गुस्सातून जो भुरो मत्ता ओंडे वोळा गुस्सा दयावाले हलमत्ता अन्ना वोळून याकूब तल अलग अलग ओंडे इस्रायल ते तितर बितर किसी सीका प्रिय केंजन वाले से लग भाई रिट लेविन लाई अमाट परमेश्वर ता महान दया तुन हुड़ी तोड़ाम हयाम इगा लेवी जल्लाद मानवाल मत तोल मगर परमेश्वर वोन याजक नोड गोत्र तोल मुख्याल बने की तोल इपिडल याजक ना गोत्र ताकतु येड़ा नड्डुम तल परमेश्वर अपनो गिरजा रोता सेवा ये तुल अम्मटिगा वडुल पापी ना जीवन ते परमेश्वर ता महान दया ता दर्शन क्या थोड़ाम हयम पहलो पत्रस रण पाठ ता नव वचन ता अनुसार पर इमट परमेश्वर ता आज ता जाति आंदेट परमेश्वर राजा ना सेवा क्यान वालेड़ याजको रीट परमेश्वर ता सेवा थिन्नल अलग कीता पवित्र पाड़ी वाले डीट परमेश्वर ता निजी पर जा वोल मेकुन पाप कना गहरो सिकाटी ताल तनवा अद्भुत वेड़ चीते आईले कीतोल अनि तनवांग अजीब अजीब काम कना बयान परचार क्याले आर्चा ये तोल मुन्ने दे बढ़ांगे हेले मनविट पर इंगा परमेश्वर तोड़ लोगोडिट आतोडिट मुन्ने ते परमेश्वर ता दया हेले पुनिवेट पर इंगा मी पर रो वो न दया आसी हत्ता वो परमेश्वर ता राजिते याजक बहुन बने मासी हत्तोड पत्रस इदेना जवाब स्यातो ले पुन तोड़िट की पुरखा लोडाल वाता मीवा जुन्नो बेकार चाल चलन ताल मीवा बहुन छुटकारा आसी हत्ता की इद नासमान सोनो चांदित लेका ता चीज कना जरियाते हेले आयो पर मसीना बलिदान ता पेश कीमत नत्तुडा जरियाते आसी हंता बोल दोष्ट मिचोक बेदाग मेमनात लेका मत्तुल प्रेशोता पत्रस मुन्ने रण पाटता सयु मचनते बते क्या तो लई ते इमट भी पिस्तंग टोंगिंग बने मासी इत आत्मिक मंदिर ते जोड़े माइले अनि भक्तलोड़ा पवित्र मंडली बने मासी परमेश्वर ता मंजूरित लायोक ईसु मसीह ना जरियते आत्मिक चढ़ावा तरुची सेवा क्या ले वड़ाट पत्रसिगा बुन विषय ते पते किसी रहमा तो लई याकूब इन तो लई ये यहूदा निवड़ भाईड़ निव धन्यवाद क्या नोड़ निव कई निवड़ दुश्मन ना गर्दन पर रो अर्रल निवड़ दाव नोड़ मर्क निकुन मान सम्मान स्यानोड़ यहूदल शेर नोल शिकारी आंदोल ये नावल मर्री नी इमा शिकार किसी कुन गुफा ते हत्तो नी है ये वोल शेर ओंडे शेरनी ना लेका दबे मासी उच्छी हत्तुल फिर बोल वोन गुहता नोल प्रिशोता इद वोला बारे ते जेना छुटकारा मसीना कीमती नतुर तजरिया ते आता ही इद परमेश्वर ता दयांत यहुं दया ता जरिया ते लेवी वडुल गुस्सा क्यान वाले उन्हें निर्दयी मानवाल आयन बात ते भी याजक नोड गोत्र तोल मुख्याल बने मातुल अमट दूसरो मर्री ना जीवन ते भी परमेश्वर ता महान दया तुन हुड़कम बाड़ी की वोल भी वडुल गंदो पापी मत तोल निवड़ दाव नोड़ मर्रिड निव मान सम्मान क्या नोड़ बाड़ी इद वचन प्रभु यीशु मसीह ना कारण ते पूरो आयल मसीह यीशु यहूदा ना गोत्र ताल वातुल उंडे वो ना मुन्ने सप्ता घुटना झुके मायल बापी सीलो हलवानल इत खास भविष्यता मांदी आंध सीलोता मतलबान उचित अधिकारी याने कि राज क्यान वाले ये सीलो बोल आंदुल अमट उत्पत्ति ता मुन पाड़ते इद वचन तुन पढ़े मातम के वड़ुल मानवल झनीना पीड़ितल वायनुल इद मसीना बारे ते सबसे पहलो भविष्यता मांदियान ओंडे अन्ना नीवा ओंडे इत ಜನೀನಾ ನಡ್ಡುಂ ತೇ ಒಂಡ ನೀವ ವಂಸ್ ಒಂಡೆ ಇದೇನಾ ಪೀಡಿತ ನಡ್ಡುಂ ತೇ ಬುರೈ ಫಾಯ್ದಾ ಕೀಕ ಒಲ್ ನೀವ ತಲ್ಲಾಡೂನ್ ಕುಚ್ ಲೇಕಿಸಿ ಸ್ಯಾನುಲ್ ಒಂಡೆ ಇಮ್ಮಾ ಓನ ಏಳಿತುನ್ ಕೊಟ್ಟಾಕಿ ಪ್ರೇಶ್ವತ ಎಲ್ವೋಲ್ ಆಯನುಲ್ ಜೊ ಸೇತಾನ್ ಪರೋ ಮಯ್ಯಾನುಲ್ ಏನ ವಾಯನ ಅಬ್ರಾಹಂ ಇಸಾಕ್ ಒಂಡೆ ಯಾಕೂಬ್ ತ ವಂಸ್ತಲ್ ಪಕ್ಕೋ ಆಸಿಹತ್ ಒಂಡೆ ಇಂಗ ಯೌದಾನ ಗೋತ್ರತಲ್ ಪಕ್ಕೋ ಆಸಿಹತ್ ಕಿ ಓಲ್ ರಾಜ್ಯಪಾಠ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಯೌದಾನ ಗೋತ್ರತಲ್ ವಾಯನುಲ್ ಸಿಲೋತಾ ಮತ್ಲಬ್ ಆರಾಮ್ ಒಂಡೆ ಶಾಂತಿ ಭಿ ಆಯ್ತಾಯ್ ಪ್ರಭು ಯೇಸು ಮಸೀಹ ಪಾಪಿ ಮಾನವನ್ ಆರಾಮ್ ಭಿ ಸ್ಯಾತೋ ಲೈ ಮತೀನ ಬಯಾನ್ 11 ಪಾಠ ತ 28 ವಚನ ತೆ ಓಲ್ ಪಾಪಿನ್ ನ್ಯೋತಾ ಸೀತಾಕೆ ಇಂತೋ ಲೈ ಇಶು ಒಂಡೆ ಇತ್ತುಲ್ ಯೆ ಸಬ್ ದೊರ್ ತೋಡಿಟ್ ಅನಿ ಬೋಜಾತೆ ದಬೆ ಮಾತೋಡಿಟ್ ನಾ ಕರು ಫಳಟ್ ಅನ್ನ ಮೇಕುನ್ ಆರಾಮ್ ಸೀಕಾ ಇದ್ದೆ ಸೀಲು ಅಂತ ಒಂಡೆ ಸೀಲು ವಾಸಿ ಹತ್ತಾಯ್ ಪ್ರಿಯ ಕಿಂಜನ್ ವಾಲೆಡ್ ಸೇಲಾಕ್ ಭೈನಿಟ್ ಯೇಸು ಮಸೀಹ ಸಿರಫ್ ಸೀಲು ಅಂದುಲ್ ಬಲ್ಕಿ ವೋಲ್ ರಾಜಲ್ ಭಿ ಅಂದುಲ್ ಓಲ್ ಅಚ್ಛಾ ಮೆಹ್ತನ್ ವಾಲೆ ಅಂದುಲ್ ಓಲ್ ನ್ಯಾಯ ಒಂಡೆ ಧರಮ ತಲ್ ರಾಜಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ರಾಜಲ್ ಅಂದುಲ್ ಬೋಲ್ ಅಪ್ನೋ ಜವಾನ್ ಗಧನ್ ವೇಲಿತೆ ಒಂಡೆ ಅಪ್ನೋ ಗಧಿನ ಬಚ್ಚನ್ ಉಚಿತ್ ಜಾತಿತ ವೇಲಿತೆ ದೊಹ್ತಾನುಲ್ ಬೋಲ್ ಅಪ್ನೋ ಕಪಡನು ರಸ್ತೆ ಒಂಡೆ ಅಪ್ನೋ ಪೆಹರಾವತೋನ್ ನತ್ತೂರ್ತೆ ನೊರ್ತೋಲೈ ವೋ ನಂಗ್ ಕನ್ಕ್ ರಸ್ತಲ್ ಚಮಕಿಲೋ ಒಂಡೆ ವೋ ನಂಗ್ ಪಲ್ ಪಾಲ್ತೆ ಪಾಂಡ್ರಿಕ್ ಆಯನು ಇದು ವಚನ್ ಬೋನ್ ಲೈ ಆಂದ್ ಎಲ್ ಮಸೀಸು ಆಂದುಲ್ ಎಲ್ ಗಧಾನ ಬಚ್ಚನ್ ಪರೋ ಉಚ್ಚಿಕುನ್ ಯರುಸಲೇಮ್ ಸೆಹರ್ ತೆ ಸುಡಿತುಲ್ ಒಂಡೆ ವೋಲ್ ಖುತ್ತುನ್ ಮಸಿ ರಾಜಲ್ ಒಂಡೆ ಛುಟ್ಕಾರ ಸ್ಯಾನ್ ವಾಲೆ ನ ರೂಪ್ ತೆ ಬತೆಗಿತುಲ್ ಬೋಲ್ ಅಪ್ನು ಕಪಡಾನು ರಸ್ತೆ ಒಂಡೆ ಅಪ್ನು ನತ್ತುರ್ತೆ ನೊರಾನುಲ್ ಪ್ರಿಯ ದೋಸ್ತ ಲುಡಿಟ್ ಅಂಗೂರ್ತ ರಸ್ತಾ ಮತಲವಾನ್ ನತ್ತೂರ್ ಓನ ಅಪ್ನು ನತ್ತೂರ್ ಇದ್ ಓನ ಪಹಲೋ ವಾಯನ ಹಾಲತ್ ಆಂದ್ ಮಗರ್ ದೂಸರೋ ಬಾರ್ ವಾಯನ ಟೇಮ್ ತೆ ಓನ ಕಪಡಂಗ್ ಓನ ಅಪ್ನೋ ನತ್ತೂರ್ತೆ ಹಲ್ಲೆ ಬಲ್ಕಿ ಬೈರಿನ ನತ್ತೂರ್ತೆ ಲಾಲ್ ಆಯನು ಬಹುನ್ ಕಿ ಯಸಾಯ 63 ಪಾಠತ ರಣವಚನ್ ತೆ ಬತಕಿ ತೊಡೈ ಎಲ್ ಬೋಲ್ ಆಂದುಲ್ ಜೊ ಎದೋಮ್ ದೇಸ್ತಾ ಬೋಸ್ರಾ ಸೆಹರ್ ತಲ್ ಬೆಂಜಿರಿ ರಗ್ನ ಕಪಡಂಗ್ ಕರ್ಸಿಕೊನ್ ವಾಸಿ ರಹೆ ಮಾತುಲೈ ಎಲ್ ಪಳ ತಾಕತ್ ವಾಲೆ ಒಂಡೆ ಭಡ್ಕಿಲೋ ಪೈರಾವಾ ಕರ್ಸಿಕುನ್ ಜೂಮೆ ಮಾತಾಕೆ ವಾಸಿ ರಹೆ ಮಾತುಲೈ ಎಲ್ ಅನ್ನ ಆಂದನ್ ಜೋ ಕಿ ಧರಮ್ ತಲ್ ವನ್ಕಿತೋನ ಒಂಡೆ ಪೂರೋ ಛುಟ್ಕಾರ ಸ್ಯಾನ ಶಕ್ತಿ ಇರ್ರಿತೋನ ಆಂದನ್ ನೀವ ಪೆಹರಾವಾ ಬಾಡಿ ಲಾಲಾಂದ್ ಒಂಡೆ ಬಣಾಂಗ್ ಕಾರಣ ಹೈಕೆ ನೀವಾಂಗ್ ಕಪಡಾಂಗ್ ಇತಾಂಗ್ ಲೇಖಾ ಅಯ್ಯು ಪ್ರೇಷೋತ ಈಗ ಪ್ರಭು ಯೇಸು ಮಸೀನ ದೂಸರೋ ಬಾರ್ ದುನಿಯಾತೆ ವಾಯಾನ ಭವಿಷ್ಯ ಪಕ್ಕೋ ಮಾಂದಿ ಆಂದ್ ಯೌದಾನ ಬಾರೇತೆ ಭವಿಷ್ಯ ಮಾಂದಿ ಪವಿತ್ರ ಬೈಬಲ್ ತ ಖಾಸ್ ಪೂರೋ ಮಾಂದಿ ನಾಲ್ ಆಂದ್ ಜಬುಲೂನ್ ಸಮುಂದರ್ ತ ಕಿನಾರ್ ಪರ್ರೋ ಮಂದಾನುಲ್ ಪೋಲ್ ಜಹಾಜ್ ನ ಲೈ ಉಂದಿ ಜಗತ್ತೆ ಹಿ ಕಾಮ್ ಕ್ಯಾನುಲ್ ಒಂಡೆ ವೋ ನ ಪರ್ಲಾ ಹಿಸ್ಸಾ ಸಿದೋನ್ ಮುಲುಕ್ ತ ಕರ್ರೂಂ ಅವ್ವಲ್ ಇಸ್ಸಕಾರ್ ವಡುಲ್ ಪಡುಲ್ ಒಂಡೆ ತಾಕತ್ ವಾಲೆ ಗಧಾಲ್ ಆಂದುಲ್ ಏಲ್ ಜಾನ್ವರ್ ನ ನಡ್ಡುಂ ಮಂದಾನುಲ್ ಓಲುಂದಿ ಆರಾಮ್ ತ ಜಗ ಹುಡ್ಸಿಕುನ್ ಕಿ ಅಚ್ಚಾಯ್ ಒಂಡೆ ಉಂದಿ ದೇಶ್ ಕಿ ಸುಂದರ್ ಹೈ ಅಪ್ನು ಕಂದಾತ ಬೋಜತುನ್ ತಾಹ್ತಾಲೆ ಜುಕೆ ಕೀತುಲ್ ಒಂಡೆ ಬಿಗಾರ್ತೆ ಸೇವಕ್ ತ ಲೇಕ ಕಾಮ್ ಕ್ಯಾಲತುಲ್ ಪ್ರೇಷೋತ ದಾನ್ ಇಸ್ರಾಯಲ್ ತುಲ್ ವಡುಲ್ ಗೋತ್ರ ಆಸಿಕುನ್ ಅಪ್ನು ಜಾತಿ ಭಯಡ ನ್ಯಾಯ ಕ್ಯಾನುಲ್ ದಾನ್ ಸರ್ರಿ ತೋಲ್ ವಡುಲ್ ತಳಾಸ್ ಒಂಡೆ ರಸ್ತಾ ತೋಲ್ ವಡುಲ್ ನಾಗ್ ಆಯನುಲ್ ಎಲ್ ಕೋಡತ ನಲಿತುನ್ ಕೊಟ್ಟಿ ತೋಲ್ ಹೈಯುಲ್ ಆಪಿ ಕೋಡತ್ ಪರೋ ಉದ್ದನ್ ವಾಲೆ पछाड़ तिंचिकुन अरसी स्यातो लई। ये परमेश्वर अन्ननी से छुटकारा ये ताना रास्ता हुड़ी तो ना आंदन। गात ता परो उन्दे भीड़ चढ़ाई तो क्याल, पर वोल अदे भीड़ ता पिज्जाता हिस्सत परो छापा ज्यानुल। आसेर ताल जित्तो दाना पैदा आयल अद उचित आयल, उन्दे वोल राजा ना तिंदान लायक स्वाद वाले खाना सीता के दानुल। नप्ताली वड़ुल छुटे मातुल हिरणी आंदुल, वोल सुंदर मांदी वनकी तोल हयुल। यूसुफ हिम्मत वाले वड़ुल मानवाल आंदुल, बोल ढोडा किनारते लक्की तोल वाले उल मड़ा आंदुल। वो ना डगाल रूपा डाल तरिसिकुन फैले मासी हंतंग हयुं। धनुष बाण ताकसुतान वालेड़ वोन खेदे की तोड़, उंडे वोन परो तीर जित तोड़, उंडे वो ना पिज्ज अर तोड़ हयोड़। पर वो ना धनुष पको रहे मात, उंडे वो नंग बाहें उंडे कैक याकूब तोल, बोले शक्ति वाले ईश्वरता कैक नजरियाते फुर्ती वाले आतु। जेना करुमताल बोल मेहतन वाले वायानुल, ये ले इसराइल मुलुक तोल राजाल बने मायानुल। इतनी बोल दाऊ नोल बोल ईश्वरता कामान, ये ले नीवा सहायता क्यानुल। बोल सब तपरो शक्ति इरन वाले ईश्वर जो निकुन परो डाल बादू तंग आशीष, उंडे नीचो ताल गहरो ये तंग आशीष, उंडे पालता उंडे गर्भता आशीष स्यानुल। निवल दावना आशीर्वाद नावोर पुरखा लोड़ा आशीर्वाद ताल ज्यादा बड़े मासी हत्तु, उंडे हमेशा ना मट्टा ता चीज ना लेका बने मासी मंदानु। औ यूसुफ ता तल्लाट परो येल अपनो भाईड़ा नड्डुम ताल नियारो आतुल, वो नहीं तल्लाडा मुकुट परो फूले फले मायल। बिन्यामीन पहितन वाले भेड़ियाल आंदुल, सकाले तो वोल सिकारतुन जोक्सित नानुल, उंडे दिनारक ता टेम ते लूटे किसी ये तानुल। प्रिशोता इसराइल तोड़ येड़े बारा गोत्रे आंदुल, उंडे उनु दाऊ बहुन बहुन वचन ताल भोड़ुन आशीर्वाद सीतुल। ते येड़े आंदुल वड़ुन वड़ुन वोना आशीर्वाद ता अनुसार वोल आशीर्वाद सीतुल। यूसुफ तोड़ रंट मरिड अजगते बसे मासत तोड़, इदेन इतिहास ते सामरिया ता नाम ते पुन तोड़ हयोड़। प्रभु यीशु मसीह ना टेम ते इस जगह अन्य जातिड़ा जगह कहले माया लातु। बिन्यामीन ता गोत्र दिसिरप गोत्र मत्ता, यरदाउता गोत्र ता संग ने रहे मातुड़, बाकी अन्य 10 गोत्र अलग आसी हत्तुड़। आपी वोल यहुन इंजिकुन वोड़ुन हुकुम सीतुल की अन्नापनो लोगोड़ा संग ने मिले मायन वाले हयन। प्रिशोता इदन लाई नाकुन हित्ती एप्रोंता मुलुकता नेली वाले गुफाते नावड़ बाप दादाना संग ने मौत मट्टी सीकेट, याने की अदे गुफाते जो कनान देश ते ममरे मुलुकता सामनो वाले मकपेला ता नेली आंध। अद नेली तुन जो इब्राहिम हित्ती एप्रोंता कैदाल यहुने मोलाते ये ची मत्तोल की अद कब्रस्तान ता लाई वड़ा निजी जगा आयल। अग इब्राहिम उंडे वो न जनी सारान मौत मट्टी सीतुड़, उंडे अग गई इसाक उंडे वो न जनी रिबकान भी मौत मट्टी सीतुड़, उंडे अग गई अन्ना लियान भी मौत मट्टी सीतन। अद नेली उंडे अग्गाटा गुफा हित्ती मान वालोड़ा कैदाल मोलाते ये ची मत्तोड़। इधुकुम बापी याकूब अपनो मरकनु सिसी सीतुल, आपी अपनो कालकनु उन्दी जगह किसी कुन अपनो जान छोड़े किसी सीतुल, उन्दे अपनो लोगोड़ा नड्डुम हंजुकोन मिले मासतुल प्रिय किंजन वाले सेलक भाईडिट अम्मट हुड़ी तोड़ा मई के याकूबता सायना अदेना आखरी हलायो वोल अपनो पुरखलोड़ा नड्डूम हंजुकोन मिले मासी दानुल याकूब अपनो सायना मुन्ने परमेश्वरता वचन पर्रो अपनो विश्वासता महान गवाही स्यातो लई याकूब जगते दफन आयना चाहे मायतो लई बेगटल वोल प्रभु यीशु मसीना वायना दिनात नेटी जिंदो आयनुल उंड इसराइल ता पारेते इत परमेश्वर ता पको वचनांत आपी सामिल आयनुल याकूब दिनाता लाई अपन विश्वास तुन बते क्या तो लई बापी बोल परमेश्वर ता पक्को वचन ता अनुसार सायना बाते फिर जिंदो आयनुल बोल कनान देश ते मकपेला ता गुफा वाले जगते दफन आयना चाहे माई तो लई अत परमेश्वर ता सीतल वाले नेली आंद परमेश्वर ता वचन विश्वास तोड़ येड़ महान योद्धा लोड़ा बारे ते यहुन बते क्या ता है इब्रानिड येड़ सब विश्वास किंदोड़ अनि वायदाना पुरो आयाना मुन्ने सासियत तोड़ पर लगताल वायदान हुड़सी खुसा तोड़ अनि माने किंदोड़ की दुनिया ते परदेसी सरनाथी आसी मंदा तोड़म परमेश्वर दाउनी नेटा एक कार्यक्रम तुन इगई खत्म क्या न मुन्ने वड़ा टमट प्रार्थना की कम परमेश्वर दाउनी अमर सब उन्दी बार फिर यीशु मसीह नाम ते नी करुम वाई तोड़म और नी कुन सब मांदिंग लाई धन्यवाद स्या तोड़म की इम्मा माकुन अबे तक चंगो भलो इरती ये परमेश्वर दाउनी बाइबल अध्ययन क्या ले मावा इस समय ते सहायता ने मदद की थी तान लाई भी निको नम्बर सम्मान दिंग लाई धन्यवाद स्यातोलम प्रभु सुनी इमा पिज्जा ता टेम ते भी माकुन चंगो भले उर्ती और अबे तक चंगो भले उर्ती तान लाई अमर्ट निकुन धन्यवाद स्यातोलम प्रभु जी नी लाई बांगे भी काम कठिन है ले इमा सब काम तुन किसी सके माई तो नी बाड़ी की इमा सबसे महान राजाल आंधी इत बिनती तुन प्रभु यीशु मसीह ना नाम ते तलुकी तुन हयान आमीन।
इन्हीं के मावा कार्यक्रम सच्चो सर्री केस दे माकुन विश्वास है कि इत कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए। यदि इत कार्यक्रम तुन केंजा ना बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमाट मासे इत पताते संपर्किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9077803993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com पता उन्दी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 उंदी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9077803993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com।